नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून जनतेसमोर आपले विचार मांडणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 129वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. VBG रामजी कायद्याविरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. नवी दिल्ली इथं आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात G रामजी कायद्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केलं आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी सर्व 29 महानगरपालिकांना 3 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. यापूर्वी दिलेल्या दिशानिर्देशांनुसार आज या याद्या प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं. सोलापूर महापालिकेसाठी काँग्रेसनं आज 10 प्रभागातल्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने 48 उमेदवारांची नावं काल जाहीर केली. अरुण गवळी याच्या मुली गीता गवळी आणि योगिता गवळी वाघमारे यांनी मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल केले. पुण्यातल्या विशेष मकोका न्यायालयाच्या परवानगीनंतर गुंड बंडू आंदेकर यानं पोलीस बंदोबस्तात आज पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अल कायदा ही दहशतवादी संघटना संपर्कासाठी अफगाणिस्तानातले सर्व्हर्स आणि नियंत्रण कक्ष वापरत असल्याचं महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या तपासात उघड झालं आहे. अल कायदाशी संबंधांच्या आरोपावरून पकडलेल्या झुबेर हंगरगेकरच्या चौकशीत ही माहिती मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.